नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जळगाव दौऱ्यावर. देशभरातल्या 11 लाख लखपती दिदींना प्रमाणपत्राचं वाटप. बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी विविध राजकीय पक्षांकडून राज्यभरात आंदोलन. जालना इथं पोलाद कंपनीत स्फोट, 20 कामगार जखमी. आणि मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जळगाव दौऱ्यावर येत आहेत. देशभरातल्या 11 लाख लखपती दिदींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे. वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्या लखपती दिदींबरोबर ते यावेळी संवाद साधणार आहेत. राज्यातल्या स्वयंसहायता गटांसाठी 2500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी करतील. तसंच 5000 कोटी रुपयांचं बँक कर्ज जारी करतील. या फिरत्या निधीचा फायदा 2,35,400 स्वयंसहायता गटांच्या सुमारे 25,80,000 सदस्यांना मिळणार आहे. 34 राज्यांमधल्या जवळजवळ 30,000 ठिकाणाहून या कार्यक्रमात लखपती दिदी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीतला हा 3रा भाग असेल. बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी आज विविध राजकीय पक्षांच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. ठाणे इथं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मूक निदर्शनं करण्यात आली. शासन आणि प्रशासनाचा वचक नसल्यानं अशा घटना वाढत असल्यानं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोघांनीही राजीनामे द्यावेत अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर इथं तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं आंदोलनात सहभाग घेतला. मुंबईत दादर इथं शिवसेना भवनासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काळ्या फिती बांधून भरपावसात आंदोलन केलं. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सरकारवर टीका केली. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात तोंडावर काळ्या फिती बांधून निदर्शनं करण्यात आली. जालना इथं शहरातल्या गांधी चमन चौकात महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. भोकरदन, मंठा, जाफराबाद, बदनापूर इथंही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. बीड इथं आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं. नाशिक इथं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं शालिमार चौकात आज निदर्शनं करण्यात आली. काळ्या फिती लावून अत्याचाराच्या घटनेचा आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीनंही आज बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात जागर जाणीवेचा हे अभियान राबवण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मौन धारण केलं. केवळ बदलापूरच नव्हे तर जिथे कुठे अशा घटना घडतात त्या राजकारणाचा विषय कदापि होऊ शकत नाहीत. मानवतेला त्या काळीमा फासणाऱ्या असतात. ही प्रवृत्ती समाजानं ठेचून काढली पाहिजे अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अमरावती यासारख्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीनं आज राज्यभरात वेतनवाढ, कंत्राटदार मुक्त आणि शाश्वत रोजगार मिळावा आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. नागपूर इथं रेशीमबागेपासून ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले. नेपाळ इथल्या बस अपघातग्रस्तांना भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे काठमांडू इथं पोहोचले आहेत. त्यांनी त्रिभुवन विद्यापीठ रुग्णालयालाही भेट देऊन जखमींची विचारपूस केली. काठमांडूतल्या भारतीय दूतावासानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 27 भारतीय नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. यात महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातल्या 24 जणांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या विनंतीनुसार त्यांचे मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विमानानं भारतात आणले जाणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंग उद्या नांदेड दौऱ्यावर येत आहेत. उद्या सकाळी 11 वाजता ते सचखंड गुरुद्वाराला भेट देतील. दुपारी 12 वाजता ते नांदेड रेल्वे स्थानकावर विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. दुपारी 2:30 वाजता विभागीय रेल्वे कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सायंकाळी ते हैदराबादकडे प्रयाण करतील. मराठवाड्यात आज सर्वत्र मुसळधार पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाचोड, लाडगाव, आडूळ या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. बीड जिल्ह्यात बीड तालुक्यातल्या पाली, नलावंडी, पाटोदा, लिंबा गणेश तसंच पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, परळी आणि वडवणीसह 7 तालुक्यात अतिवृष्टी झाली. धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब इथं तर नांदेड जिल्ह्यात नांदेड, मुखेड, कंधार इथं अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातही पाथरी, सोनपेठ, मानवत इथं तर हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि टेंभुर्णी इथं अतिवृष्टीची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातल्या लिंबगाव इथं सर्वाधिक 116.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर बहुतांश भागात संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान रात्री काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातल्या मुरमा, कंडारी, आंतरवाली, टेंभी, रामसगाव, शेवता, बानेगाव या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले दुथंडी भरून वाहिले. कपाशी, सोयाबीन, ऊस या पिकांमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलं. दरम्यान या पावसामुळे खरीपातल्या पिकांना जीवनदान मिळालं असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक तालुक्यासह इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागच्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून त्यामुळे गंगापूर आणि दारणा धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून आज दुपारी 3,970 दशलक्ष घनफूट तर दारणा धरणातून 1,300 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्यानं बहुतांश जलाशय पूर्ण भरली आहेत. सतत सुरू असणाऱ्या पावसानं विविध रस्त्यावरील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. खामगाव तालुक्यातील हिवरखेडा गावाजवळच्या रस्त्यावरील पूल पावसाच्या पाण्याने पूर्णपणे वाहून गेला त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. कोकणात रत्नागिरी तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज मुसळधार पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर, कोल्हापूर रस्त्यावर अणुस्करा घाटात आज पहाटे दरड कोसळली. ही दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचं काम आज दुपारपर्यंत सुरू होतं. दरम्यान जळगाव, धुळे, पुणे, सातारा, अहमदनगर आदी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जालना इथल्या एका स्टील कंपनीत भीषण स्फोट होऊन 20 कामगार जखमी झाले आहेत. आज दुपारी हा अपघात झाला. जखमींपैकी 3 कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिकच्या उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं हलवण्यात आलं आहे. इतर 17 कामगारांवर जालना इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमी कामगारांचा जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असंही पोलीस अधीक्षक बंसल यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं येत्या 3 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवादरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. ते धाराशिव इथं आढावा बैठकीत बोलत होते. तुळजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यासह विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना ओंबासे यांनी दिल्या. तुळजापूर नगर परिषदेनं शहरात बॅरिकेटिंग लावणं, आवश्यक त्या ठिकाणी जंतुनाशक पावडरची फवारणी करणं, शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करून स्ट्रीट लाईट लावणं यासह श्री घाटशिळ, पापनाश आणि महाद्वार परिसरात 24 तास स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जळगाव दौऱ्यावर. देशभरातल्या 11 लाख लखपती दिदींना प्रमाणपत्रांचं वाटप. बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी विविध राजकीय पक्षांकडून राज्यभरात आंदोलन. जालना इथं पोलाद कंपनीत स्फोट, 20 कामगार जखमी आणि मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.